नमस्कार. स्टोरीटेलवरून मी रोज भगवद्गीतेवर निरूपण करीत आहे. आज आपण 18 अध्यायातील 36, 37, 38 आणि 39 या 4 श्लोकांचा विचार करू. सुखम त्विदानीम त्रिविधम शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखांतंच निगच्छति यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धि प्रसादजम विषयेन्द्रिय संयोगाद यत्तदग्रे मृतोपमम परिणामे विषमिव तत्सुखम राजसम स्मृतम यदग्रे चानुबंधे च सुखम मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामस समुदाहृतम.
Sample complete. Ready to continue?